आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो, मन की बातच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. मन की बातद्वारे तुम्हाला परत एकदा भेटत आहे. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पाचवा एकदिवसीय क्रिकेटचा सामना खेळला जात आहे. या क्रिकेट मालिकेचं नावच गांधी मंडेला सिरीज असं आहे. ही संपूर्ण क्रिकेट मालिका रोमांचक स्थितीत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन दोन सामने जिंकलेले आहेत आणि म्हणूनच या शेवटच्या सामन्याचं महत्त्व निश्चित वाढलं आहे. सर्व खेळाडूंना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज मी कन्नूर आकाशवाणीच्या मित्रांनाही धन्यवाद देऊ इच्छितो. धन्यवाद ह्यासाठी देऊ इच्छितो कारण मी जेव्हा मन की बातला सुरुवात केली तेव्हा अनेक लोक भेटत गेले. त्यामध्ये केरळमधील 12वीची विद्यार्थिनी श्रद्धा थांबन देखील या कार्यक्रमाशी जोडली गेली. कन्नूर केंद्रानं नंतर तिला बोलावलं. एक समारंभ आयोजित केला गेला आणि सगळीकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला. एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. एक आपलेपणाची भावना निर्माण झाली. 12वी इयत्तेत शिकणाऱ्या श्रद्धाच्या जागरूकतेसाठी तिची आकाशवाणी केंद्रानं प्रशंसा केली. तिला पुरस्कार दिला. कन्नूर आकाशवाणी केंद्राच्यामुळे मला ही प्रेरणा मिळाली आणि माझी इच्छा की देशभरातील आकाशवाणी केंद्रांनी अशाच प्रकारे आपल्या आपल्या विभागातील जागरूक आणि सक्रिय लोकांकडे लक्ष दिलं तर लोकांच्या भागीदारीनं सहाय्यानं देश चालवण्याची जी इच्छा आहे त्याला एक वेगळीच ताकद मिळेल. आणि म्हणून कन्नूर आकाशवाणी केंद्राच्या सर्व साथीदारांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मला पुन्हा एकदा केरळबद्दल बोलायचं आहे. केरळमधील कोच्चीच्या चित्तूरच्या सेंट मेरी अप्पर प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मला एक पत्र पाठवलं आहे. पत्र अनेक अंगांनी विशेष आहे, महत्त्वाचं आहे. या लहान मुलांनी आपल्या अंगठ्याच्या खुणांनी भारतमातेचं चित्र काढलंय. ते एका मोठ्या कापडावर भारतमातेचं, भारताच्या नकाशाचं चित्र त्यांनी मला पाठवलं. सुरुवातीला मला समजलं नाही. जरा हैराण झालो की या मुलांनी मला अंगठ्याच्या खुणांनी बनवलेला भारताचा नकाशा का पाठवला. जेव्हा मी त्यांचं पत्र वाचलं तेव्हा मला समजलं की त्यांनी किती मोठा प्रतिकात्मक संदेश दिला आहे. त्यांनी फक्त प्रधानमंत्र्यांनाच जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे असं नाही, तर त्यांच्या क्षेत्रातील लोकांना देखील जागरूक करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्याचं एक वेगळं मिशन आहे, ते म्हणजे अवयवदान. शरीरामधील अवयवदानाविषयी जनजागरूकता अभियान त्यांनी चालवलं आहे. ते जिथे राहतात तिथल्या अनेक ठिकाणी त्यांनी त्याविषयी लहान लहान नाटकं सादर करून लोकांना अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत, जेणेकरून अवयवदान ही वृत्ती आणि प्रवृत्ती बनावी. या मुलांनी पत्रामधून मला लिहिलं आहे की आपल्या मन की बात कार्यक्रमामधून अवयवदानाविषयी लोकांना आवाहन करा. महाराष्ट्रामधील 80 वर्षांचे वसंतराव सुडके गुरुजी यांनी सतत एक चळवळच चालू केली आहे. ते म्हणतात, अवयवदान हा एक उत्सव झाला पाहिजे. हल्ली मला दूरध्वनीवरून देखील खूप संदेश येतात. दिल्लीमधील देवेश यांनीसुद्धा मला एक संदेश दिला आहे. तो असा, सरकारनं ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदानाबद्दलचं पाऊल उचललं आहे, त्याबद्दल मी खरोखर आनंदी आहे. देशाला अशा आधाराची अत्यंत गरज आहे. लोकांनी बाहेर पडून एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. 10 लाख म्हणजे 1 मिलियन ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयवदान करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. सरकारनं आमच्या उद्देशाच्या दृष्टीनं हे फलदायी पाऊल उचललं आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये दरवर्षी 1.5 लाखाहून अधिक जणांना किडनी, हृदय आणि लिव्हर यांची गरज पडते. परंतु 1.25 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात फक्त 5,000 ट्रान्सप्लांट म्हणजे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. दरवर्षी 1 लाख डोळ्यांची गरज असते परंतु फक्त 25,000 जणांनाच डोळे मिळतात. जेव्हा 4 डोळ्यांची गरज असते तेव्हा आपण फक्त 1 डोळा देऊ शकतो. रस्त्यामधील अपघातात मृत्यू होतात अशा घटनेच्या प्रसंगी शरीरातील अवयवदान केलं जाऊ शकतं. अर्थात काही कायदेशीर अडचणी त्यात आहेत. राज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. काही राज्यांनी कागदोपत्री औपचारिकता कमी करून या अवयवदानाच्या प्रयत्नांना गती देण्याचंही चांगलं काम केलं आहे, चांगला प्रयत्न केला गेला आहे. आज मी सांगू शकतो की अवयवदानामध्ये तामिळनाडू वरच्या स्थानावर आहे. खूप सामाजिक संस्था, खूप एनजीओजनी खूप चांगलं काम करून एक वेगळी दिशा दिली आहे. अवयव प्रत्यारोपण म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटला महत्त्व देण्यासाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजेच नोटोची स्थापना केली गेली आहे. ही सेवा 24 तास हेल्पलाईन 1800 11 4770 या क्रमांकावर उपलब्ध आहे. आणि आमच्या इथं असं म्हटलं गेलं आहे, तेन त्यक्तेन भुंजिथा, म्हणजे त्याग करण्यात जो आनंद होतो याचं उत्तम वर्णन तेन त्यक्तेन भुंजिथा या मंत्रामध्ये आहे. मागील महिन्यात आम्ही सर्वांनी TV वर पाहिलं होतं, दिल्लीच्या GB पंत हॉस्पिटलमध्ये एक गरीब ठेलेवाला फेरीवाल्याच्या पत्नीचं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं गेलं. हे लिव्हर लखनौमधून दिल्लीला आणण्यात आलं आणि हे ऑपरेशन यशस्वी झालं. एक जीव वाचला. अवयवदान महादान या विचारानं, तेन त्यक्तेन भुंजिथा या भावनेनं आम्ही विचार केला पाहिजे आणि या गोष्टीवर आम्ही विशेष जोर दिला पाहिजे, प्रयत्नही केले पाहिजेत. प्रिय देशवासियांनो, आता आम्ही नवरात्री आणि विजयादशमीचा सण साजरा केला. काही दिवसानंतर दिवाळी पण साजरी करणार आहोत. ईद साजरी केली, गणेश चतुर्थी साजरी केली, परंतु या सर्वांमध्ये आणखी एक उत्सव साजरा करणार आहोत, त्याचा आम्हा देशवासियांना अभिमानच वाटेल, त्यामुळे देशाचा गौरव होईल. येत्या 26 ते 29 ऑक्टोबरला भारताची राजधानी नवी दिल्लीत इंडिया आफ्रिका फॉरेन समिटचं आयोजन केलं जाणार आहे. भारतभूमीवर पहिल्यांदाच इतकं मोठं आयोजन होणार आहे. 54 आफ्रिकी देश आणि युनियन लीडर्सना आमंत्रित केलं गेलं आहे. आफ्रिकेच्या बाहेर आफ्रिकन देशांचं सगळ्यात मोठं संमेलन होणार आहे, त्यामुळे भारत आणि आफ्रिका या देशांमधील संबंध आणखी दृढ होतील. जितकी लोकसंख्या भारताची आहे तितकीच लोकसंख्या आफ्रिकन लोकांची आहे. जर दोन्ही लोकसंख्या एकत्र केल्या तर जगाच्या 1/3 ही लोकसंख्या होईल. आणि असं सांगितलं जातं की लाखो वर्षांपूर्वी या दोन्ही देशांचा भूभाग एकत्र होता. नंतर हिंदी महासागरामुळे या भागाचं विभाजन होऊन दोन भाग झाले. भारताची जीवसृष्टी आणि आफ्रिकेची जीवसृष्टी एकमेकांशी मिळती जुळती आहे. प्राकृतिक संसाधनांच्या दृष्टीनं देखील दोन्ही देशांची जवळीक आहे, निकटता आहे. आणि भारताचे जवळजवळ 27 लाख लोक फार पूर्वीपासून तिथे स्थायिक झालेले आहेत. भारताचे आफ्रिकन देशांशी आर्थिक संबंध आहेत, सांस्कृतिक संबंध आहेत, राजनैतिक संबंध आहेत. परंतु सर्वात जास्ती आफ्रिकन देशांमधील युवा पिढीला प्रशिक्षित करण्यामध्ये भारत मोठी भूमिका निभावत आहे. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट कॅपॅसिटी बिल्डिंगमध्ये 25,000 अधिक आफ्रिकन विद्यार्थी शिकत आहेत. आणि आज आफ्रिकेमधील खूप देशांचे नेते भारतामधून शिक्षण घेऊन गेले आहेत. इतकं आमचं दृढ नातं आहे आणि या दृष्टीनं हे समिट खूप महत्त्वपूर्ण आहे. नेहमी जेव्हा समिट होतं तेव्हा भिन्न भिन्न देशांचे प्रमुख भेटतात, तशीच सर्व प्रमुखांची समिटमध्ये मीटिंग होणार आहे. आणि बघा, आमचा असा प्रयत्न आहे की जनतेचं देखील मिलन झालं पाहिजे, लोक एकत्र आले पाहिजे. यावेळी भारत सरकारनं मुद्दामच HRD मिनिस्ट्रीनं एक मोठा कार्यक्रम केला आहे. CBSEच्या जितक्या ॲफिलिएटेड शाळा आहेत त्या शाळांमधील मुलांमध्ये एक निबंध स्पर्धा घेण्यात आली, कविता लिहिण्याचा कार्यक्रमही केला गेला, त्या सर्वांचा सहभाग वाढवण्याचा कार्यक्रम केला. अंदाजे 1600 शाळांनी भाग घेतला, त्यामध्ये भारत आणि भारताच्या बाहेरील शाळांचाही समावेश होता. आणि हजारो शाळकरी मुलांनी भारत आफ्रिका संबंध बळकट करण्याची इच्छा करण्याविषयी लिहिलं होतं. दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींची जन्मभूमी पोरबंदर इथून मेमोरीज ऑफ महात्मा हे प्रदर्शन, जे मोबाईल म्हणजे फिरतं प्रदर्शन आहे, ते पोरबंदरहून उत्तरी राज्यातून भ्रमण करून 29 ऑक्टोबरला दिल्लीत पोहोचत आहे. लाखो शाळकरी मुलांनीच हे प्रदर्शन बघितलं, तसंच गावागावातील लोकांनी देखील हे प्रदर्शन बघितलं. आफ्रिका आणि भारत या देशांमधील संबंधांच्या बाबतीत महात्मा गांधींची किती महान भूमिका होती, महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या दोन भूभागांवर किती होता हे लोकांनी जाणून घेतलं, ओळखलं. ही जी स्पर्धा घेतली गेली त्यामध्ये उत्तम प्रकारच्या रचना आल्या. एका रचनेकडे माझं लक्ष गेलं आणि ती मला खूप चांगली वाटली. तुम्हाला मुद्दाम ऐकवत आहे. आमच्या छोट्या छोट्या ठिकाणची मुलं किती होणहार आहेत, त्यांची दृष्टी किती व्यापक आहे, ते किती सखोल विचार करतात याचं दर्शन त्यामध्ये होतं. मुजफ्फरनगर उत्तर प्रदेशमधील गरिमा गुप्तानं एक कविता लिहिली आहे, खूप चांगली लिहिली आहे. ती लिहिते, अफ्रिका में नील नदी सागर का नाम है लाल, महाद्वीप विशाल है प्रवासी भारतीय खुशहाल. जैसे सिंधु घाटी की सभ्यता है भारत की पहचान, नील नदी और कार्थेज है अफ्रीकी सभ्यता में महान. गांधी जी ने शुरू किया अफ्रीका से आंदोलन, ऐसा चलाया जादू सब पर जीत लिया सबका मन. जोहानसबर्ग हो या किंगस्टन, जिम्बाब्वे हो या चाड, सब अफ्रीकी देशों में मिलता है हमारी आलू चाट. लिखने को तो लिख डालूं पंक्ति कई हजार, अफ्रीका के जंगलों से करती हूं मैं प्यार. तशी ही कविता खूप मोठी आहे, परंतु मी काही ओळीच तुम्हाला ऐकवल्या. तसं पाहिलं तर हा इंडो आफ्रिका समिट आहे, परंतु लोकांना जोडण्याची ही संधी असते असं मला दिसून येतं. मी गरिमाचं आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांचं, 1600 अधिक शाळा आणि HRD मिनिस्ट्रीचं खूप खूप अभिनंदन करतो. मागील 15 ऑगस्टला आदर्श ग्राम योजनांच्या संदर्भात मी एक प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर खूप साऱ्या माझ्या खासदार मित्रांनी हे काम साकार केलं, अगदी मनापासून केलं. मागील महिन्यात भोपाळमध्ये एक कार्यशाळा झाली, ज्यामध्ये जिथे आदर्श ग्राम होत आहेत तिथले प्रमुख, तिथले कलेक्टर, काही खासदार, भारत सरकार, राज्य सरकार सगळ्यांनी मिळून आदर्श ग्राम योजनेवर सखोल चर्चा केली. कोणत्या प्रकारे नवीन नवीन गोष्टी लक्षात आल्या, काही उत्साहवर्धक गोष्टी लक्षात आल्या, त्यातील काही गोष्टी लक्षात आणून देऊ इच्छितो. झारखंड हा खूप मोठा प्रदेश, आदिवासी विभाग. दुर्दैवानं माओवाद, उग्रपंथ, बंदूक, रक्तरंजित धरती अशा गोष्टी झारखंडचा विषय काढला की ऐकू येतात. या वामपंथी उग्रवादींच्या प्रभावामुळे तिथला खूप प्रदेश बर्बाद झाला. परंतु तिथले आमचे खासदार, तसं पाहिलं तर ते वरिष्ठ आहेत, पूर्वी संसदेमध्ये डेप्युटी स्पीकरही होते, श्रीयुत करिया मुंडाजी, ज्यांनी आदिवासींसाठी आपलं आयुष्य वेचलं. त्यांनी झारखंडमधील कुंती जिल्ह्यामधील परसी ग्राम पंचायतीला आदर्श ग्राम करण्यासाठी निवड केली, जिथे उग्रवादी वामपंथींचं राज्य चाललं होतं, जिथे सरकारी कर्मचाऱ्यांना देखील जाणं कठीण होतं आणि डॉक्टर देखील जिथे जाऊ शकत नव्हते, त्यांनी स्वतः तिथे जाणं येणं सुरू केलं. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला, सरकारी व्यवस्थेमध्ये प्राण भरण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना येण्यासाठी प्रोत्साहित केलं. जिथे खूप काळापासून उदासीनता होती तिथे काहीतरी करण्याची इच्छा निर्माण केली. आदर्श ग्राममध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि व्यवस्था यांच्याबरोबर जनचेतना करण्याचा यशस्वी प्रयत्न झारखंडच्या या परसी गावात झाला. मी आदरणीय खासदार श्रीयुत करिया मुंडाजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तशी मला आंध्रमधून पण एक बातमी मिळाली. आंध्रचे खासदार अशोक गजपती राजूजी यांनी आदर्श ग्राम योजनेत खूप मोलाचं काम केलं. त्यांनी आंध्र प्रदेशमधील विजयानगर जिल्ह्यातील द्वारापोडी ग्रामपंचायतीला आदर्श ग्राम म्हणून निवडलं. इतर व्यवस्था होतच आहे, परंतु त्यांनी एक विशेष काम केलं. शाळेमध्ये जी मुलं शिकत त्यांना त्यांनी एक काम दिलं, कारण गावातील नवीन पिढी शिक्षणाच्या बाबतीत भाग्यशाली आहे, परंतु गावातील जुनी पिढी निरक्षर आहे. तेव्हा त्यांनी मोठ्या वयाची जी मुलं होती त्यांना सांगितलं की दररोज तुमच्या आईवडिलांना या वर्गात शिकवायचं, आणि त्या शाळेमध्ये सकाळी मुलं शिकायची आणि संध्याकाळी तीच मुलं शिक्षक व्हायची, जेणेकरून शिक्षकही निर्माण होतील. जवळजवळ 550 प्रौढ निरक्षरांना या मुलांनी शिकवलं, त्यांना साक्षर केलं. बघा, समाजात कोणतंही बजेट नाही, कोणताही अध्यादेश नाही, कोणतीही खास व्यवस्था नाही, परंतु इच्छाशक्तीमुळे किती मोठं परिवर्तन आणलं जातं ते द्वारापुडी ग्रामपंचायतीमुळे बघायला मिळत आहे. तसे आमचे आदरणीय खासदार श्रीयुत सी एल रुवाला हे मिझोरामचे खासदार आहेत, नॉर्थ ईस्ट। त्यांनी रव्वालाही लंग या गावाला आदर्श ग्राममधून निवडलं आहे। त्यांनी एक विशेष काम केलं, हा गाव शुगरकेन म्हणजे ऊसाच्या उत्पादनासाठी तसंच राज्यात कुर्ताची या गुळासाठी खूप प्रसिद्ध आहे। श्रीयुत रुवालजींनी गावामध्ये 11 मार्चला कुर्ताची कुट शुगरकेन फेस्टिवल सुरू केला। त्यामध्ये सर्व भागातले लोक एकत्र आले, पूर्वी सार्वजनिक जीवन व्यतीत करणारे, तिथून बाहेर पडलेले, तसंच काही सरकारी अधिकारीही आले होते आणि ऊसाच्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी एक प्रदर्शन तिथे लावलं गेलं। गावाला आर्थिकदृष्ट्या केंद्र कसं बनवलं जाऊ शकतं, गावातील उत्पादनाची विक्री कशी करायची, हे सारं त्या ठिकाणी बघायला मिळालं। आदर्श गावाबरोबर एक आत्मनिर्भर गाव बनवण्याचा प्रयत्न करणारे श्री रुवालाजी हे अभिनंदनास पात्र आहेत। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मन की बात आहे आणि स्वच्छतेचा उल्लेख न होणं असं कधी होईल का? मला मुंबईहून सविता राय यांनी एक टेलिफोनद्वारे संदेश पाठवला। त्या म्हणतात, दिवाळीच्या तयारीसाठी आम्ही दरवर्षी आपलं घर स्वच्छ करतो। या दिवाळीत आम्ही आपल्या घराबरोबर बाहेरचं वातावरणही स्वच्छ करू आणि दिवाळीनंतरही ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू। त्यांनी एका खऱ्या गोष्टीवरती लक्ष वेधून घेतलं आहे। मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो, गेल्या वर्षी दिवाळीच्या सणानंतर आमच्या देशाच्या विशेष करून मीडियानं एक विशेष मोहीम चालवली होती। दिवाळीनंतर जिथे जिथे फटाके पडले होते त्या साऱ्या गोष्टी दाखवल्या होत्या। त्यांनी सांगितलं, हे ठीक नाही। जागृतीचं एक अभियान मीडियानं चालवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की लगेच एक अभियान आपोआप सुरू झालं। तुमचं म्हणणं खरं आहे की सणाच्या आधी आपण जेवढी चिंता करतो तशी सणानंतरही केली पाहिजे, आणि मी विशेषतः हिंदुस्तानच्या मीडिया जगताचं अभिनंदन करू इच्छितो। गेल्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या वेळी स्वच्छ भारत अभियानला 1 वर्ष झाल्याबद्दल मला इंडिया टुडे ग्रुपद्वारे सफाईगिरी संमेलनामध्ये सहभागी होण्याचा योग आला। त्यांनी क्लीन इंडिया अवॉर्ड्स दिले। मी बघत होतो कोणकोणत्या प्रकारे घडामोडी चालू आहेत, कसकसे लोक आहेत जे यासाठी वन लाईक वन मिशन याप्रमाणे काम करत आहेत। आमच्या देशात कशी कशी ठिकाणं आहेत जी इतकी स्वच्छ ठेवली गेली आहेत, या सर्व गोष्टी प्रकाशात आल्या आणि मी त्यावेळी इंडिया टीव्ही ग्रुपचं त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल कौतुक केलं। जेव्हापासून स्वच्छता अभियानचं मिशन सुरू झालं, मी बघितलं आंध्र तेलंगणाहून ई टी व्ही इनाडू आणि खास करून श्रीयुत रामोजी राव, जे वयानं खूप मोठे आहेत परंतु त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवणारा आहे, तरुणापेक्षा कमी नाही। त्यांनी स्वच्छता आणि स्वच्छतेला एक व्यक्तिगत कार्यक्रम बनवलेला आहे, मिशन बनवलेला आहे। ई टी व्हीच्या माध्यमातून मागील 1 वर्षापासून ते स्वच्छतेच्या कामाला उत्तेजन देत आहेत। त्यांच्या वृत्तपत्रांमधून त्यासंबंधीच्या बातम्या असतात आणि सकारात्मक बातम्यांवर ते भर देत आहेत। स्वच्छतेसंबंधी त्यांनी जवळजवळ 55-56 शाळांमधील 51 लाख मुलांना आंध्र आणि तेलंगणामध्ये जोडलं आहे। कुठलंही सार्वजनिक स्थळ असो, स्थानक असो, धार्मिक स्थळ असो, पार्क असो, कितीतरी जागांवर स्वच्छतेसंबंधी मोठं अभियान त्यांनी चालवलं आहे। आता या बातम्या स्वतःच स्वच्छ भारत या स्वप्नाला साकार करण्याच्या ताकदीचं दर्शन घडवतात। एबीपी न्यूजनं ये भारत देश है मेरा या नावानं कार्यक्रम सुरू केला आणि लोकांमध्ये स्वच्छतेसंबंधी जागरूकता आली आणि त्याला ठळक करून देशवासियांना प्रशिक्षित करण्याचं काम केलं गेलं। एनडीटीव्हीनं बनेगा स्वच्छ इंडिया या नावानं मोहीम चालवली। दैनिक जागरण त्यांनी देखील सतत हे अभियान पुढे चालू ठेवलं आहे। तसंच झी परिवारच्या इंडिया टीव्हीचं मिशन क्लीन इंडिया हे आहे। आमच्या देशामध्ये शेकडो वाहिन्या, हजारो वृत्तपत्रं आहेत। प्रत्येकानं, मी वेळेअभावी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, परंतु हे अभियान चालवलेलं आहे आणि सविता रायजींनी जे सुचवलं आहे आज संपूर्ण देश निष्ठापूर्वक हे अभियान पुढे चालवत आहे। मेघालयामधून जिथे आमचे राज्यपाल श्रीयुत षण्मुगनाथन यांनी मला एक पत्र लिहिलं आहे आणि पत्रात मेघालयातील मावलयन्नोक या गावाचा उल्लेख त्यांनी केला आहे। त्यांनी लिहिलं आहे, गेली काही वर्ष या गावानं स्वच्छतेचा विडा उचललेला आहे। जवळजवळ प्रत्येक पिढी या स्वच्छतेच्या बाबतीत समर्पित आहे असं सांगितलं जातं की काही वर्षापूर्वी त्यांना आशियामधील क्लीनेस्ट व्हिलेजचा पुरस्कार मिळाला होता। हे ऐकून मला खूप आनंद झाला की आमच्या देशात खूप दूर असलेल्या नॉर्थ ईस्टच्या मेघालयात हे असं गाव आहे जे स्वच्छतेच्या क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे। तिथल्या नागरिकांचा स्वच्छता हा स्वभाव आणि संस्कार बनला आहे आणि हेच महत्त्वाचं आहे। आम्हाला सर्वांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे की आमचा देश जरूर स्वच्छ होईल आणि तो देशवासियांच्या प्रयत्नाने होईल। 2019 महात्मा गांधीजींची 150वी जयंती आपण साजरी करू तेव्हा अभिमानानं गौरवानं 100 कोटी देशवासीय सांगू शकतील, बघा आमच्या धरती मातेला आम्ही घाणीपासून मुक्त केलं। माझ्या प्रिय देशवासियांनो, मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून हे सांगितलं होतं की काही गोष्टी आहेत जिथे भ्रष्टाचारानं ठाण मांडलेलं आहे, घर केलं आहे। गरीब माणूस जेव्हा छोट्या छोट्या नोकरीसाठी जातो, कोणकोणत्या शिफारशींसाठी त्याला केवढे कष्ट करावे लागतात आणि दलालांची टोळकी कसकसे त्याचे पैसे हडप करते। नोकरी मिळाली तरी रुपये जातात, नाही मिळाली तरी जातात। या सर्व बातम्या आम्ही ऐकतो आणि यामुळेच माझ्या मनात विचार आला की छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी मुलाखतीची काय गरज आहे। मी कधी असं ऐकलं नाही की या दुनियेत असा कोण मनोवैज्ञानिक आहे जो 1-2 मिनिटात मुलाखत घेऊन एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखू शकेल, आणि या विचारानं मी घोषणा केली होती, आम्ही या छोट्या नोकऱ्यांसाठी मुलाखती परंपरा खंडित करू, बंद करू। माझ्या प्रिय युवक मित्रांनो, मी आज अभिमानानं सांगू इच्छितो की सरकारनं या साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या ग्रुप डी, ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या पदांवर आता भरतीच्या वेळी मुलाखती होणार नाहीत। 1 जानेवारी 2016 हा नियम लागू होईल। जिथे भरतीची प्रक्रिया चालू आहे तिथे आम्ही व्यत्यय आणणार नाही, परंतु 1 जानेवारी 2016 ही पद्धत लागू होईल। तर माझ्या सर्व युवा मित्रांना माझ्या शुभकामना आहेत। मागील बजेटमध्ये मी एक महत्त्वपूर्ण योजना घोषित केली होती। आमच्या देशात सोनं हे सामाजिक जीवनात महत्त्वाचा हिस्सा बनलं आहे। गोल्ड म्हणजे सोनं आर्थिक सुरक्षेचं माध्यम बनलं आहे। संकटाच्या वेळची महत्त्वाची किल्ली म्हणून सोन्याकडे बघितलं जातं। आता ही समाजात पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे। सोन्यावरचं प्रेम मी नाही मानत कोणी कमी करू शकेल, परंतु हे सोनं डेड मनीच्या रूपात ठेवून देणं हे आजच्या युगात शोभा देत नाही। सोनं शक्ती बनू शकतं, सोनं आर्थिक शक्ती बनू शकतं आणि प्रत्येक भारतीयानं यामध्ये योगदान देणं आवश्यक आहे। मला आज आनंद वाटतो की बजेटमध्ये मी तुम्हाला जे वचन दिलं होतं, या दिवाळीच्या सणामध्ये विशेषतः धनतेरस म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी लोक खास करून सोनं खरेदी करतात, त्यापूर्वीच आम्ही एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करत आहोत। आम्ही गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आणत आहोत। या अंतर्गत आपण आपलं सोनं गोल्ड बँकेत जमा करू शकता आणि बँक तुम्हाला त्यावर व्याज देईल, ज्याप्रमाणे तुम्ही आपले पैसे जमा करून व्याज मिळवता तसंच। पूर्वी सोनं लॉकरमध्ये ठेवलं जायचं आणि लॉकरचं भाडं देखील द्यायला लागायचं। आता गोल्ड म्हणजे सोनं बँकेत ठेवा आणि बँक तुम्हाला त्यावर व्याज देईल। आता देशवासियांनो, सोनं संपत्ती बनू शकतं की नाही? सोनं डेड मनीपासून एक जिवंत ताकदीत परावर्तित होऊ शकतं, होऊ शकतं ना? बस हेच काम आम्हाला करायचं आहे। तुम्ही मला साथ द्या। आता सोनं घरात ठेवू नका, त्याची सुरक्षा आणि व्याज डबल फायदा। दुसरी गोष्ट आहे, सोवरिन गोल्ड बॉन्डमध्ये सोन्याची लगडी हातात येत नाही, एक कागद येतो, परंतु या कागदाचं मूल्य तितकंच आहे जितकं सोन्याचं आहे। आणि ज्या दिवशी हा कागद तुम्ही परत कराल, परत करण्याच्या दिवशी सोन्याचं जे मूल्य, जी किंमत असेल, तितके पैसे तुम्हाला परत मिळतील। समजा आज तुम्ही 1,000 रुपयाच्या सोन्याच्या भावानं हा स्वर्णिम बॉन्ड घेतला आणि 5 वर्षानंतर तुम्ही बॉन्ड परत करायला गेलात, त्यावेळी सोन्याची किंमत 1,500 रुपये आहे, तर तुम्हाला त्या कागदाच्या मोबदल्यात 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये मिळतील। तर आम्ही याची सुरुवात करत आहोत, त्यामुळे आम्हाला सोनं खरेदी करण्याची जरूरत पडणार नाही, सोनं सांभाळण्याची गरज नाही, सोनं कुठे ठेवायचं ही चिंता राहणार नाही आणि कागद कुणी चोरी करायला येणार नाही। तर मी सुरक्षेची हमी असलेली ही योजना ही स्कीम येत्या आठवड्यात देशवासियांसमोर ठेवणार आहे. मला हे सांगायला आनंद होत आहे की आम्ही गोल्ड कॉईनही आणत आहोत. अशोक चक्र असणारी गोल्ड कॉईन. स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 70 वर्ष झाली, परंतु आजपर्यंत आम्ही फॉरेन गोल्ड कॉईनचाच उपयोग करत आलो आहोत. गोल्ड बुलियन बार्स हे सुद्धा परदेशात वापरले जातात. आमच्या देशाचा स्वदेशी मार्ग का असू नये? आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये धनतेरसच्या पूर्वी सामान्य माणसाला ते उपलब्ध होईल. 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम अशोकचक्र असणारी सोन्याची नाणी आम्ही सुरू करत आहोत. त्याचबरोबर 20 ग्रॅमची गोल्ड गुनियन पण लोकांसाठी उपलब्ध होईल. मला विश्वास आहे ही नवी योजना आर्थिक विकासाच्या दिशेनं नवीन परिवर्तन आणेल आणि यामध्ये मला आपलाही सहयोग मिळेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, 31 ऑक्टोबरला लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांची जन्मजयंती आहे. एक भारत श्रेष्ठ भारत. सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवणारी की भारताचं मानचित्र समोर येतं. भारताच्या एकतेमध्ये या महापुरुषानं खूप मोठं योगदान दिलं आहे. लोहपुरुषाच्या रूपानं आपल्या सामर्थ्याचा परिचय दिलेला आहे. सरदार साहेबांना आम्ही श्रद्धांजली देणारच देणार, परंतु भारताला एक करणं हे त्यांचं स्वप्न होतं. भौगोलिक स्वरूपात त्यांनी ते करून दाखवलं, परंतु एकतेचा मंत्र हा सतत चिंतनाचा, व्यवहाराचा आणि अभिव्यक्तीचा माध्यम बनला पाहिजे. आपला भारत विविधतेनं भरलेला आहे. अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक बोली, अनेक जाती, अनेक परिवेश, कितीतरी विविधतेनं भारत भरलेला आहे. आणि ही विविधताच आमची शोभा आहे, सौंदर्य आहे. ही जर विविधता नसती तर या शोभेचा, सौंदर्याचा आम्ही गर्व, अभिमान करू शकलो नसतो. म्हणूनच ही विविधताच एकतेचा मंत्र आहे. शांती, सद्भावना, एकता हीच तर विकासाची खरी जडीबुटी आहे. गेली काही वर्ष 31 ऑक्टोबरला देशाच्या कानाकोपऱ्यात रन फॉर युनिटीचे कार्यक्रम होतात, एकता की दौड. मलाही यामध्ये सामील होण्याचं भाग्य लाभलं आहे. मी ऐकलंय की 4ही बाजूंनी याच्या योजना बनत आहेत. लोक उत्साहात एकता दौडची तयारी करत आहेत. एकता की दौड ही खऱ्या अर्थानं विकासाची दौड आहे. या आणि सरदार साहेबांना श्रद्धांजली द्या. एकतेच्या मंत्राला आपण पुढे नेऊया. प्रिय बंधू भगिनींनो, आता तुम्ही दिवाळीच्या तयारीला लागले असाल. घरामध्ये साफसफाई होईल, नवीन गोष्टी खरेदी करत असाल. दिवाळीचं पर्व आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या रूपात साजरं केलं जातं. दिवाळीच्या पावन पर्वासाठी मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देत आहे. परंतु दिवाळीच्या दिवसांमध्येच काही अपघातही आठवतात. फटाके फोडण्यामुळे आगी लागतात, फटाक्यांमुळे मुलांचं खूप नुकसान होतं. मी प्रत्येक आईवडिलांना सांगेन की दिवाळीचा आनंद लुटा, पण अपघात होऊ देऊ नका. आपल्या परिवारातील मुलांचं नुकसान होऊ नये आणि तुम्ही तो विचार करालच. आणि सफाई तर करायचीच आहे आपल्याला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी यावेळी ब्रिटनच्या यात्रेसाठी खूप रोमांचित झालो आहे. त्याचं एक विशेष कारण आहे. काही आठवड्यापूर्वीच मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीजवळ भव्य स्मारकाचा शिलान्यास करायला गेलो होतो. आणि आता लंडनमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते ते घर आहे जे आता भारताची संपत्ती बनलं आहे. 125 कोटी भारतीयांचं प्रेरणास्थान बनलं आहे. त्याचं विधीपूर्वक उद्घाटन करण्यासाठी मी जात आहे. दलित असतील, पीडित असतील, शोषित असतील, वंचित असतील, मागास असतील, संघर्षमयी जीवन जगणाऱ्या कुणाही भारतीय माणसासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे घर प्रेरणा देणारं आहे. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर संकटावर मात करून आपलं जीवन आपण समृद्ध करू शकतो. शिक्षण घेतलं जातं आणि हेच जीवन आहे. ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी बसून तपश्चर्या केली होती, भारत सरकार पण आणि राज्य सरकार पण समाजातील या वर्गातील, म्हणजे दलित असतील, आदिवासी असतील, मागास असतील, अशा सद्गुणी मुलांना स्कॉलरशिप देतं जी परदेशात अभ्यासासाठी जातात. भारत सरकार सद्गुणी दलित युवक युवतींना प्रोत्साहन देतं. मला विश्वास आहे ब्रिटनमध्ये आमची मुलं शिकायला जातील तेव्हा बाबासाहेबांचं हे स्थान तीर्थक्षेत्र बनेल, प्रेरणाभूमी बनेल. आणि आयुष्यात काही शिका आणि त्यानंतर देशासाठी जगा हा संदेश बाबासाहेब यांनी दिला. आणि यासाठी मी सांगत आहे, माझ्या ब्रिटनच्या यात्रेमुळे मी रोमांचित झालो आहे. कितीतरी वर्ष हा विषय तसाच होता आणि आता हे भवन 125 कोटी देशवासियांची संपत्ती बनतंय. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जोडलं गेल्यामुळे माझ्यासारख्या लोकांना किती आनंद होईल याचा तुम्ही अंदाज करू शकता. मला लंडनमध्ये आणखी एक संधी मिळणार आहे भगवान बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्याची. अनेक वर्षांपूर्वी भगवान बसवेश्वरांनी लोकतंत्रासाठी, एम्पॉवरमेंट ऑफ वुमेनच्यासाठी जे काम केलं होतं त्याचं तमाम दुनियेनं अध्ययन करण्याची गरज आहे. लंडनच्या भूमीवर भगवान बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं लोकार्पण म्हणजे अनेक वर्षांपूर्वी भारतामधील महापुरुष कसे विचार करत, दूरदृष्टी ठेवून कसे विचार करत याचं उत्तम उदाहरण आहे. अशा घटना जोडलेल्या पाहून संपूर्ण देशवासियांची मनं रोमांचित होतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या बरोबर तुम्ही जोडले गेलात. टेलिफोनद्वारे, माय गोव इनच्याद्वारे मला अनेक सूचना मिळत राहतात. तुमच्या पत्रांची चर्चा आकाशवाणीवरून होते, सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा होते, काही लोक आपल्या समस्या लिहितात, समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न होतो. भारतासारख्या देशात आम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. काही भाषा शिकण्याची मला संधी मिळाली, परंतु इतक्या भाषा आहेत त्या मी कशा शिकू शकेन. परंतु मी आकाशवाणीचा आभारी आहे की या मन की बातचं रात्री 8 वाजता प्रत्येक राज्यात त्यांच्या प्रादेशिक भाषेत प्रसारण केलं जातं. भले आवाज कुणाचाही असेल, परंतु गोष्ट तर माझ्या मनातलीच असते. तुमच्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रात्री 8 वाजता जरूर प्रयास करेन. एक चांगलं नातं आमच्यात निर्माण झालं आहे. मागच्या वेळी 1 वर्ष पुरं करत होतो, आज आम्ही नव्या वर्षात प्रवेश करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा खूप खूप शुभकामना. जय हिंद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकत होतात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.